आज छे दैनिक सुभक्ति पर बोल 12 सितंबर। चिंता न करण्याची 7 कारणे भाग 2। चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात। ती कष्ट करत नाही व सूत कातत नाही, तरी मी तुम्हाला सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता। जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? मत्ते 6 अध्याय वचन 27-30। मत्ते 6 अध्याय वचन 25-34 मध्ये येशूने योजलेली अशी किमान 7 अभिवचने आहेत, जी आम्हाला विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते लढण्यास आणि चिंतामुक्त होण्यास मोठे सहाय्य पुरवतात। काल आपण अभिवचन क्रमांक 1 आणि अभिवचन क्रमांक 2 ही पाहिले, आज आपण अभिवचन क्रमांक 3 आणि अभिवचन क्रमांक 4 ही पाहू। अभिवचन क्रमांक 3, चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? मत्ते 6 अध्याय वचन 27 हे स्वतःमध्ये एक विशिष्ट प्रकारचे अभिवचन आहे, वास्तविकतेविषयी एक सामान्य ज्ञान देणारे अभिवचन, जे तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकू शकता। चिंता करून तुमचा काहीही फायदा होणार नाही, हेच ते अभिवचन आहे। हा मुख्य युक्तिवाद नाही, परंतु काही वेळा आपल्याला स्वतःशी कठोरपणे वागावे लागते आणि हे मान्य करावे लागते की हे जीवा, तुझी ही कुरकूर पूर्णपणे निरुपयोगी आहे। ती तुला कसलीही खात्री देत नाही। तू केवळ तुझाच नाही तर इतर लोकांचाही दिवस वाया घालवत आहेस। चिंता करणे सोड, ती सर्व देवावर टाक आणि आपला नित्यक्रम सुरू ठेव, ज्यामुळे आपले कल्याण होईल असे काहीही चिंता साध्य करत नाही। ह्याविषयीचे ते अभिवचन आहे, यावर विश्वास ठेवा, त्याप्रमाणे वागा। अभिवचन क्रमांक 4, रानातील फुले पहा, ती कशी वाढतात। ती कष्ट करीत नाही, सूत कातत नाही, तरी मी तुम्हाला सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता। जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? मत्ते 6 अध्याय वचन 28-30। देवाच्या दृष्टीत तुमचे मूल्य हे रानातील फुलापेक्षा अधिक आहे, कारण तुम्ही सर्व काळ जिवंत राहाल आणि अशा प्रकारे त्याची मुले म्हणून सर्व काळ त्याची उपासना करू शकाल। तरी सुद्धा देवाकडे व्यवस्थापनाची ऊर्जा आणि खबरदारीचा असा भरभरून वाहणारा पुरवठा आहे, जो फक्त मोजके दिवस टिकणाऱ्या फुलांवर होतो। म्हणून तो नक्कीच तीच ऊर्जा आणि व्यवस्थितपणाचे तेच कौशल्य यांचा उपयोग आपल्या त्या लेकरांची काळजी घेण्यासाठी करावयास समर्थ आहे, जे सर्व काळ जिवंत राहते। आता प्रश्न हा आहे, आपण या अभिवचनावर विश्वास ठेवून स्वतःला चिंतामुक्त करणार आहो का?